आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. या अधिवेशनात लोकसभेत 12 तर राज्यसभेत 15 विधेयकं मंजूर. दिवाळी आणि छठपूजेसाठी 12,000 जास्त विशेष गाड्या सोडण्याचा रेल्वेचा निर्णय. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता तिला इष्टापत्तीत परिवर्तित करावं असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर आजही कायम. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. आज सकाळी 11 लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर बिहार मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यामुळे गोंधळ सुरू झाला. त्यामुळे कामकाज 12 तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ सुरूच राहिल्यानं अखेर कामकाज पुढच्या अधिवेशनापर्यंत स्थगित करत असल्याचं सभापतींनी जाहीर केलं. या अधिवेशनात लोकसभेत 14 विधेयकं सादर झाली. त्यातली 12 विधेयकं मंजूर करण्यात आली. 28 आणि 29 जुलै रोजी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. त्याला प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलं. या अधिवेशनात लोकसभेमध्ये केवळ 37 तास चर्चा झाल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी विरोधी सदस्यांनी दिलेले 18 स्थगन प्रस्ताव फेटाळले. त्यामुळे गोंधळ वाढला आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 तहकूब करण्यात आलं. दुपारी 2 राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 राज्यसभेच्या मंजुरीकरता मांडण्यात आलं. या दरम्यान घटना दुरुस्ती विधेयक 2025, केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक 2025 आणि जम्मू काश्मीर पुनर्स्थापना विधेयक 2025 ही 3 विधेयकं संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही संस्थगित झालं. या अधिवेशनात राज्यसभेत 15 विधेयकं मंजूर झाल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. ऑनलाईन गेम्सबाबतच्या विधेयकाबद्दल काही नागरिकांनी आकाशवाणीशी बोलताना समाधान व्यक्त केलं. मुंबईतले वैभव पटवर्धन म्हणाले,
या विधेयकामुळे प्रामुख्याने ऑनलाईन गेमिंगमध्ये जी आर्थिक फसवणूक केली जाते त्याला चांगला चाप बसणार आहे, त्याच्यावर निर्बंध येणार आहे. पण हे करत असतानाच ई स्पोर्ट्स असेल किंवा आपले मनोरंजन आणि करमणुकीची जे गेम्स असतील त्याला मात्र आपल्या सरकारने प्राधान्य कायम ठेवलंय.
अहिल्यानगरचे ऍडव्होकेट आनंद सूर्यवंशी यांनी सांगितलं,
या कायद्या अगोदर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले, तरुणाईचं खूप मोठं नुकसान होत होतं. जवळजवळ 20,000 रुपयाच्या प्रतिवर्षाला नुकसान होत होतं. आणि सरकारने हा जो कायदा पारित केलेला आहे, हा जो आदेश आणलेला आहे, तर हे सर्वसामान्यासाठी व नवीन विद्यार्थी वर्ग असेल, कुटुंब असतील, सर्वसामान्य यांच्यासाठी खूप मोठं संरक्षण केलेलं आहे.
तर धुळ्याचे संतोष मासोळे म्हणाले,
आज समाजात अनेक तरुण मुलं ऑनलाईन गेमच्या नादी लागलेले दिसतात. त्यातून काही चुकीच्या प्रकारही घडले आहेत. अनेक कुटुंबांचे पैसे लुबाडले गेले आहेत, तर काही जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पावली उचललेले आहे. हा सर्व चुकीचा प्रकार नवीन कायद्यामुळे बंद होईल ही अपेक्षा आहे.
दिवाळी आणि छठपूजेसाठी 12,000 जास्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 13 ते 26 ऑक्टोबर दरम्यान प्रवास सुरू करून 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परतीच्या तिकिटावर 20% सूट दिली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. सणासुदीच्या काळात हा उपक्रम राबवला जाणार असून जनतेला मोठ्या संख्येनं त्याचा लाभ मिळेल असं ते म्हणाले. तसंच गया दिल्ली, सहरसा अमृतसर, छपरा दिल्ली आणि मुझफ्फरपूर हैदराबाद या 4 मार्गांवर नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली. भगवान गौतम बुद्धांशी संबंधित महत्वाच्या स्थळांना जोडणारी एक नवीन सर्किट ट्रेन देखील सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता इष्टापत्ती समजावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगानं केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. व्यापार सुलभता धोरण सरकारनं आखलं असून त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नवीन उद्योगांबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या विकासासाठी शासन सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांच्या परवानग्यांसाठी असलेलं सिंगल विंडो पोर्टल अधिक सक्षम करावं. 5 हेक्टर क्षेत्रावरील कृषी प्रक्रिया किंवा कृषीवर आधारित उद्योगांसाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता असू नये यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या 5व्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झाली. उद्योग समूह आणि खासगी संस्थांनी सामाजिक उत्तरदायित्वाचं काम करताना दुर्गम आणि मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणू असं आवाहनही त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी रायगड या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला असून या निर्णयाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. याबाबतचं राजपत्र लवकरच जारी होईल. वेल्हे तालुक्यातल्या 70 पैकी 58 ग्रामपंचायती आणि पुणे जिल्हा परिषदेनं हा नाव बदलाचा ठराव मंजूर केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, रामगोपाल यादव यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रेड्डी यांनी संसद भवन संकुलातील प्रेरणास्थळावर जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सी पी राधाकृष्णन यांनी याआधी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जांची छाननी उद्या होणार असून 25 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या मौर्जे, बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या पूरग्रस्त गावांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. या भागातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वारणा धरणातून आज सकाळी पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून कोयना धरणातून दुपारी पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. यामुळे धरण व्यवस्थापनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भाच्या अनेक भागात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असून चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. बल्लारपूर विसापूर, विसापूर हडस्ती माना मार्गावर पाणी आल्यामुळे काल हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पुरामुळे शेतीचं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयनेचे दरवाजे गुरुवारी सकाळी 13 फुटांवरून 11 फुटांपर्यंत खाली आणण्यात आले. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणातून तापी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे यंदा पहिल्यांदाच तापी नदीला पूर आला आहे. प्रकाशा बॅरेजचे 12 दरवाजे तर सारंगखेडा बॅरेजचे 10 दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात 3,25,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा फटका बसला आहे. जिल्ह्यात 2,69,000 हेक्टर क्षेत्रावरच्या खरीपाच्या पिकांचं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून सोसाट्याचा वारा वाहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. या अधिवेशनात लोकसभेत 12 तर राज्यसभेत 15 विधेयकं मंजूर. दिवाळी आणि छठपूजेसाठी 12,000 पेक्षा जास्त विशेष गाड्या सोडण्याचा रेल्वेचा निर्णय. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता तिला इष्टापत्तीत परिवर्तित करावं असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर आजही कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.